चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस शेतकऱ्यांची थकबाकी तात्काळ भागवा, प्रियांका गांधी। काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी बुधवारी योगी सरकारला सांगितलं की ऊस शेतकऱ्यांची थकबाकी तात्काळ भागवा। त्यांनी गरीब शेतकरी आणि मध्यम वर्गाला दिलासा मिळावा यासाठी उपाय सांगितले, जे कोरोना संकटामुळे अनेक अडचणींचा सामना करत आहेत। गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात सांगितलं की कोरोना महामारीचा सामान्य जीवनावर परिणाम झाला आहे। ऊस थकबाकी भागवण्यात झालेल्या विलंबामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत। शेतकरी, गरीब लोक आणि मजूर वाईट अवस्थेत आहेत। आर्थिक संकटामुळे मध्यम वर्ग आणि सामान्य श्रमिक लोक यांच्यावरही परिणाम झाला आहे। तर व्यावसायिक आणि व्यापारी वर्ग आता आपले अस्तित्व वाचवण्यासाठी संकटाचा सामना करत आहेत। आता या वर्गांना मदत करणं आवश्यक झालं आहे। 4 महिन्यात शेतकऱ्यांचे वीज आणि ट्यूबवेल बिल माफ केलं जावं, तर त्यांच्या उर्वरित वीज बिलांवरचा दंड आणि त्यावरील व्याजही माफ केलं जावं। शेतकऱ्यांच्या कर्जावर 4 महिने व्याज माफ केलं जावं आणि शेतकऱ्यांना त्यांचं संपूर्ण पीक विक्रीसाठी मदत केली जावी। उसासहित सर्व थकबाकी भागवली जावी।